नमस्कार, माझे नाव स्वप्नाली बालाजी जमादार. माझा प्रश्न असा आहे की मुलींनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे.